तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अशोक सराफ. तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत. बजाते रहो
ऍक्शन.
आता एक छोटासा रॅपिड फायर राऊंड आहे आपला. रिकामा वेळ मिळाला की मला हे करायला आवडतं.
रिकामा वेळ मिळाला की मला सध्या काही करायला आवडत नाही. सध्या मी झोप मला आवडते. हां, कारण आयुष्यभर एवढं काम केलेलं आहे ना, एवढं काम केलेलं आहे की आता असं वाटतं की त्याला कुठेतरी झालं ते जर थोडंसं भरून काढायला पाहिजे थोडं.
तुमचं एखादं हिडन टॅलेंट आहे का जे आम्हाला माहीत नाही आहे?
हिडन टॅलेंट आहे म्हणजे मी तबला वाजवू शकतो. म्हणजे वाजवू शकतो, मी शास्त्रोक्त नाही वाजवू शकत, मी शिकलेलं नाही कुठे. पण आयुष्याच्या वयाच्या 5व्या वर्षापासून 6व्या वर्षापासून अजब माझी बोटं तबल्यावर पडतात. आणि मी तबला मी त्याप्रमाणे ठेका बरोबर मी हे पकडू शकतो. सगळे मला ताल माहिती आहेत. ताल मी सगळे बरोबर सगळे वाजवू शकतो. तीन ताल, एक ताल, झपताल, सगळं मी दादरा विदरा सगळं मी हे वाजवू शकतो.
मग तुम्ही इतकं कधी कोणत्या गाण्यात ट्राय का नाही केलं?
ट्राय केलं ते तर झालं ना. हे केल्यानंतर मी शिक्षण माझं होणार नाही असं माझ्या वडिलांना वाटलं. आणि त्यांचं ते बरोबर होतं की हा शिकणार नाही शिक हे जर तबला करत बसला तर. म्हणून मी कधी शिकलो नाही, इंटरेस्ट नाही घेतला. मग काय पडले ते डेस्टिनी म्हणजे शेवटी मी सिनेमात आलो. बरं, सिनेमात आल्यानंतर मला वेळच मिळेल ना, असं झालं. त्यामुळे एक आर्ट फुकट गेली असं मी म्हणतो.
ओके, तुम्ही कोणत्या बाबतीत सेंटिमेंटल आहात?
मी खरंच मी सेंटिमेंटल फूल आहे. याचं कारण मला कोणाबद्दलही तसं नेहमी कणव वाटत असते. अरे रे, हा शब्द माझ्या कोशात आहे.
आजच्या ह्या इंटरव्ह्यू मधली तुम्हाला आवडलेली गोष्ट कुठली?
हा, तुम्ही माझा इंटरव्ह्यू जो घेतलात तीच मला गोष्ट आवडलेली आहे. तुम्ही जे एवढे प्रश्न विचारलेत आणि माझ्या घशाचा आवाज जो सत्यानाश केलात त्याबद्दल मी पाणी पिऊन मी मगासून सांभाळायचा प्रयत्न करतोय. पण आवाज आता घोघरा व्हायला लागलेला आहे तर त्यामुळे मला ते खरंच तुम्हाला धन्यवाद द्यावे ते वाटतात खरंच. एवढं सारखं बोलून तुमचा घसा नाही का हो दुखत?
सर, तुमच्याशी बोलताना कसा थकवा येईल मला, कारण तुमची जर्नीच इतकी इंटरेस्टिंग आहे आणि ज्यांचे आपण इतके मोठे फॅन त्यांच्या समोर बसून त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळणं म्हणजे हे सोन्याहून पिवळं आहे आणि मला ते भाग्य लाभलं. आय एम सो थँकफुल टू यू की तुम्ही मला वेळ दिला. थँक्यू सो मच.
तुम्हाला मी वेळ देणं म्हणजे तुम्ही करताय म्हटल्यावर आणखी दिला असे नाही का अजून मला माहित नाही. पण
सो दॅट वॉज दी सुपरस्टार अशोक सराफ. आणि आता जर तुम्हाला आमच्या इंटरव्ह्यूचे काही क्षण बघायचे असतील तर नक्की माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा. आरजे श्रुती, RJSHRUTII ह्या नावाने माझं हँडल आहे आणि तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करू शकता ऑन माय ट्विटर हँडल @RJShru RJSHRU ह्या नावाने. मिलती हूँ आपको अगले हफ्ते किसी और कलाकार की लाइफ की जर्नी लेकर. तब तक सुपरहिट्स 93.5 रेड FM बजाते रहो. दिस इज कलाकार श्रुती साइनिंग ऑफ. हैव अ ग्रेट वीकेंड.
Camera! Action!
Cut it!